chinimandi.com podcast.
जमैका ऊस वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना $200 मिलियन अधिक मिळणार. 2019-20 या हंगामासाठी सरकारकडून क्लेरेंडलमध्ये मोनीमस्कपासून सेंट कॅथरीनमध्ये वर्थ पार्क एस्टेट आणि सेंट एलिझाबेथमध्ये एपलटन एस्टेटपर्यंतच्या ऊस वाहतुकीसाठी अतिरिक्त $200 दशलक्ष देईल असं आश्वासन उद्योग, वाणिज्य, कृषी आणि मत्स्यपालन मंत्री शॉली शॉ यांनी ऑल आयलंड केन्स फार्मर्स असोसिएशनच्या 70व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलं. मंत्री शॉ म्हणाले, हा निर्णय सेंट कॅथरीन आणि क्लेरेंडलच्या लहान शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी घेतला आहे. आम्ही ऊस लागवडीच्या सोयीसाठी हे करत आहोत कारण कारखान्यांना ऊसाची मोठी गरज आहे. ते म्हणाले, 2018 साखर उद्योगासमोर अनेक आव्हानं असूनही साखर उद्योगानं घरगुती उत्पादनात 0.5% योगदान दिलं आहे आणि 20,000 प्रत्यक्ष नोकऱ्यांबरोबर 80,000 अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मितीही केली आहे. राष्ट्राच्या व्यापारात साखर उद्योगाची भूमिका महत्वपूर्ण आहे. शॉ म्हणाले की साखर उद्योगाला योग्य मार्ग दाखवणं आणि लहान शेतकऱ्यांना अधिक सेवा सुविधा प्रदान करणं हे सरकारचं ध्येय आहे.